नागरी क्षेत्रातील सर्वोच्च सन्मान म्हणून ओळखले जाणारे 133 पद्म पुरस्कार जाहीर करण्यात आले. तसेच प्रजासत्ताक दिनी सर्व पुरस्कार मानकऱ्यांना गौरवण्यात आले. यात 10 पद्मविभूषण, 30 पद्मभूषण आणि 93 पद्मश्री पुरस्कारांचा समावेश आहे. कला, संस्कृती, क्रीडा, विज्ञान, तंत्रज्ञान, सामाजिक, उद्योग आदी क्षेत्रातील दिग्गजांना हे पुरस्कार मिळाले आहेत. प्रसिद्ध अणुवैज्ञानिक डॉक्टर अनिल काकोडकर यांना पद्मविभूषण, विख्यात गायिका समशाद बेगम, ज्येष्ठ समाजसेवक नागनाथ अण्णा नायकवडी यांना पद्मभूषण, तर पंडित हृदयनाथ मंगेशकर, रुपेरी पडदा गाजवणारी अभिनेत्री हेलन, बिनाकाप गीतमालाद्वारे नभोवाणी श्रोत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे अमीन सयाणी